As you know, we've been studying the gospel verse by verse, and this morning is really a continuation of last week's passages in context. Let's not forget that.
आणि मग आपण गेल्या दिवसापासून वचनानंतर वचनाचा अभ्यास करत आहोत आणि जो शास्त्र होता आज आपण बघणार आहोत जे मागच्या हप्त्यामध्ये आपण शिकलेलो आहोत त्याला धरून त्या ठिकाणी तो पुढे आहे हे विसरू नका.
So even now we preach in different sections, they all connected to one, and let's read it in context. Let's remember there is a context in which Jesus is speaking. This is a message which he is preaching.
जरी त्या ठिकाणी आपण त्यांना भागा भागामध्ये बघत आहोत परंतु ते सर्व गोष्टी त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला काय शिकवायचं आहे त्याला समांतर किंवा त्यालाच धरून त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी वचन आहे.
And this is a problem with many texts. People take them out of context.
आणि मग ही सगळ्यात मोठी समस्या आहे कारण की लोक त्या ठिकाणी ते वचन जे आहे जी त्या ठिकाणी त्याची पार्श्वभूमी आहे त्याला सोडून स्वतःला लागू करण्यासाठी घेतात.
When you take a verse or when you take a passage out of context, you get the wrong interpretation.
ज्यावेळेस तुम्ही एखादं वचन किंवा एखादं शास्त्र उतारा त्याच्या पार्श्वभूमीतून बाहेर काढून त्याला शिकवण्याचा प्रयत्न करता तर तुम्हाला त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची शिकवण प्राप्त होते.
And this passage here in Luke chapter 12 is famous for wrong interpretation.
आणि लुकृष्णवर्धमान याचा 12वा अध्याय जो हा शास्त्र उत्तर आहे तो चुकीच्या त्या ठिकाणी त्याचा अर्थ काढण्याकरिता नावलौकिक असा शास्त्र उत्तर.
Many even evangelical Christians have looked at this passage and they have tried to interpret it as a eschatological passage, which it really is not.
आणि मग बरेचसे जे सुवार्तिकेवर आधारलेल्या ज्या मंडळी आहेत किंवा ज्या स्वर्ग प्रसार मंडळे आहेत त्या देखील त्या ठिकाणी अपयशी ठरलेले आहे किंवा चुकीच्या अशा प्रकारचा त्यांनी या शास्त्र उत्तराचा अर्थ काढला आहे आणि ते या प्रकारचा विचार करतात की हा शास्त्र उत्तरा भविष्यातल्या गोष्टींविषयी बोलत आहे परंतु सत्यात तो नाही शेवटच्या
काळाविषयी.
परंतु या ठिकाणी येशू ख्रिस्त तयार असल्याविषयी या शास्त्र उत्तरामध्ये बोलत
आहे what it means to be ready.
आणि तो आपल्याला एक त्या ठिकाणी दृष्टांत देत आहे दाखला देत आहे की तयार असणं म्हणजे नेमकी काय आहे हे समजण्यासाठी.
People have taken this passage and have turned it into like a prophetic Bible code trying to find out the time and the day that Jesus would return to the earth, which this is not talking about.
परंतु बरेचसे वेळेस लोक जे आहेत त्या शास्त्र उत्तराला त्या ठिकाणी भविष्यातल्या काहीतरी घडणाऱ्या गोष्टींविषयी किंवा येशू ख्रिस्ताची येण्याची वेळ किंवा तो कसा येणार आहे हे शोधण्याकरिता त्या ठिकाणी ते या शास्त्र उत्तराचा उपयोग करतात.
Look at the key words. The key word is be ready.
आणि मग त्या ठिकाणी तयार असणं हा या शास्त्र उत्तरातला महत्वाचा शब्द आहे.
Another key word is keep watch.
आणि मग त्या ठिकाणी दुसरा एक शब्द आहे तो म्हणजे की त्या ठिकाणी तुम्ही लक्ष असू द्या सावध.
Another key word is be awake.
आणि तिसरा जो शब्द आहे तो देखील असा आहे की तुम्ही जागे असा.
So the Lord is not telling us to look to the stars and try to tell the future. That's not what the Lord is saying.
आणि या शास्त्र उत्तरामध्ये प्रभू हे शिकवत नाही की तुम्ही ताऱ्यांकडे बघा आणि मग त्याच्याद्वारे तुम्ही ठरवा की मी कधी येणार आहे.
Try and guess and to try and determine when he's returning. That is not what Jesus is saying.
येशू ख्रिस्त या ठिकाणी हे शिकवत नाही की त्याच्याद्वारे तुम्ही ही कल्पना करावा की मी कधी येणार आहे कसा येणार आहे.
The challenge, the exhortation that Jesus is giving in context to the verses and the passages that have studied is about the way we live.
आणि मग या ठिकाणी येशू ख्रिस्त जे बोलत आहे किंवा या सर्व शास्त्रोदय पार्श्वभूमी जी आहे ती आपल्याला या गोष्टीकडे घेऊन जाते की आपण आपलं दैनंदिन जीवन कशा रीतीने जगावं.
So we've seen in the previous passage that the Lord is telling us to seek first the kingdom of God.
आणि मागच्या हप्त्यामध्ये आपण पाहिलं की येशू ख्रिस्त जो आहे तो आपल्याला सांगत आहे की तुम्ही देवाचे राज्य मिळवण्यासाठी झटा.
The Lord has told us not to live for earthly treasures.
आणि प्रभू या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की जगातले जी खजिना किंवा संपत्ती आहे त्यासाठी तुम्ही जगू नका.
He told us to be rich in Christ.
परंतु तो आपल्याला सांगत आहे की ख्रिस्तामध्ये आपण वाढावं.
He's warned us of the dangers of greed.
आणि जे लोभीपणाविषयीचं जे भय आहे किंवा जो धोका आहे त्याविषयी आपण सावध असण्यास तो आपल्याला सांगत आहे.
Told us covetousness is hypocrisy.
आणि त्याचप्रमाणे प्रभूने आपल्याला सांगितलं आहे की लोभीपणा हे ढोंगीपणा आहे.
We saw last week the cure for anxiety, no?
त्याप्रमाणे आपण मागच्या हप्त्यामध्ये पाहिलं की जी चिंता आहे तिच्यावर उपाय काय आहे.
So really these are practical lessons how we ought to live in view of our Lord.
आणि मग हे सर्व त्या ठिकाणी एक व्यवहारिक अशा प्रकारचे आपल्याला धडे आहेत की कशा रीतीने आपण देवासाठी किंवा आपल्या प्रभूसाठी जगावं.
Remember the context, the Lord is training his disciples, he's preparing his disciples for his death.
आणि मग या ठिकाणी जर तुम्ही पार्श्वभूमी पाहिली तर दिसून येत आहे की प्रभू जो आहे तो त्याच्या शिष्यांना येशू ख्रिस्ताच्या मरणाविषयी तयार करत आहे.
So that they themselves would be faithful servants of God continuing his ministry once he was not on the earth.
जेणेकरून ज्यावेळेस तो या पृथ्वीवर नसेल त्यावेळेस ते त्याचं जे सेवा कार्य आहे ते विश्वासूपणे पुढे घेऊन चालू शकतील.
So this morning we're reading from Luke 12 verse 35 to 48.
आणि या सकाळच्या वेळेस आपण लूक याचा 12वा अध्याय वचन 35 ते 48 वाचणार आहोत. तुमच्या कमरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या, धनी लग्नाहून येऊन दाट भुकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे, म्हणून तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसासारखे तुम्ही व्हा. धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आवडतील ते धन्य. मी तुम्हाला खचित सांगतो की तो आपली कंबर बांधून त्यास जेवायला बसवेल आणि येऊन त्यांची सेवा करेल. तो रात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहारी येईल तेव्हा ते त्याला असे आढळेल तर ते धन्य आहे. आणखी हे लक्षात घ्या की अमक्या घटकेस चोर येईल हे घर धन्याला कळले असते तर त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हाला वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. तेव्हा पेत्राने म्हणले, प्रभूजी हा दाखला आपण आम्हाला सांगता की सर्वांना? तेव्हा प्रभू म्हणाला, आपल्या परिवाराला योग्य वेळी शिरा सामुग्री द्यावयास धनी ज्याला नेमेल असा विश्वासू विचारशील कारभारी कोण? त्याचा धनी येईल तेव्हा तो जो दास तसे करताना आढळेल तो धन्य. मी तुम्हाला खरे सांगतो की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमेल. परंतु आपला धनी येण्यास उशीर लागेल असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरास व चाकरांनीच मारहाण करू लागेल आणि खाऊन पिऊन मस्त होईल तर तो वाईट वाट पाहत नाही अशा दिवशी व त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकेल आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमेल. आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील. परंतु ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्य माहीत नसता केली त्याला थोडे मिळतील. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अधिक मागतील.
Well, this morning it's just 2 points in my outline.
आणि या सकाळच्या वेळेस त्या शास्त्र उत्तरांमध्ये त्यांचे दोनच मुद्दे आहेत.
From verse 35 to verse 40 we have the information regarding Jesus' return.
35-40 वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं आणि तो मुद्दा आहे की येशू ख्रिस्त परत येण्याविषयीची माहिती.
Then from verse 41 to verse 48 we have the results of Jesus' return.
आणि वचन 41-48 मध्ये त्या ठिकाणी हा मुद्दा आहे की त्या ठिकाणी येशू ख्रिस्त आल्यानंतर काय परिणाम असेल तो.
So the title of the message is simply, are you ready?
आणि मग या संदेशाचं शीर्षक जे आहे ते हे आहे की तुम्ही तयार आहात का.
And let's look at the first point this morning, the information regarding Jesus' return.
आणि मग पहिला मुद्दा यावेळेस आपण बघूया की येशू ख्रिस्त येण्याविषयीची माहिती.
We know at this time the Lord spoke to his disciples, they were on the way to Jerusalem, were they not?
आणि मग या ठिकाणी आपण अगोदरच बघितलं आहे की येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याच्या शिष्यांशी बोलत आहे त्यावेळेस ते सर्व येरुसलेमकडे निघालेले आहेत.
And the Lord hadn't even died yet and they didn't even fully understand his teachings about his death, so this may have been a little confusing for them.
आणि मग येशू ख्रिस्त अजून मेलेला नाहीये आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्यामुळे त्यांच्या शिष्यांना समजलेलं नाहीये आणि नक्कीच हा शास्त्र उत्तर त्यांना आणखी गोंधळात टाकणार असेल.
They may not have been sure exactly what he was meaning about his return.
आणि मग त्यांना याविषयी खात्री नसेल नक्की की येशू ख्रिस्त त्याच्या येण्याविषयी आपल्याला काय सांगत आहे.
We know from scriptures and we know from hindsight that the Lord did die a few weeks after this.
आणि मग जर आपण शास्त्र उत्तरामध्ये जर पाहिलं जी वचन आपल्याकडे आहे आपल्याला जे समज आलेले आहे त्याच्याद्वारे आपल्याला दिसून येतं की या शास्त्र उत्तरानंतर काही हप्त्यानंतर येशू ख्रिस्त त्या ठिकाणी मरण पावलेला आहे.
We know that he did die for the penalty of sinners.
आणि मग नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला हे माहित आहे की तो त्या ठिकाणी पापांची क्षमा होण्याकरिता त्या ठिकाणी तो मरण पावला आहे.
We know that he did get buried in a grave.
आणि आपल्याला हे देखील माहित आहे की त्याला त्या ठिकाणी पुरण्यात आलं.
We know that Jesus did rise again from the grave.
आणि आपल्याला हे देखील माहित आहे की येशू ख्रिस्त मेलेल्यातून पुन्हा उठला.
And we know that Jesus ascended into heaven and is at the right hand of God the Father right now with all authority in heaven and earth.
आणि आपल्याला हे देखील माहित आहे की आता तो स्वर्गात चढलेला आहे आणि पित्याच्या उजव्या बाजूकडे बसलेला आहे जिथे त्याला सर्व अधिकार दिलेला आहे स्वर्गात आणि पृथ्वीवर.
And we understand that he will return because it is written in scripture.
आणि आपल्याला हे देखील समजतं की तो पुन्हा येणार आहे कारण की पवित्र शास्त्रामध्ये त्याविषयी लिहिण्यात आलं.
We believe in a literal return of Jesus Christ.
येशू ख्रिस्त हा येणार आहे याविषयी आपण विश्वास ठेवतो.
So this information they may have heard but they may not have understood.
आणि मग ही जी त्या ठिकाणी माहिती आहे ती त्यांच्याकडे होती परंतु त्यांना कदाचित ती समजली नसेल.
In verse 35 the Lord gives this command, stay dressed for action.
आणि मग वचन 35 मध्ये आपण पाहतो की प्रभू आपल्याला आज्ञा देत आहे की आपण तयार असण्याविषयी.
The King James says, gird your loins.
आणि किंग जेम्स जे आहे ते अशा रीतीने म्हणता कमरा बांधलेले तुम्ही असे आता.
Just like here in India when the farmers get ready to go into the field they take their lungi dhoti and they tie it up around their waist. No,
ani mo apan pahato ki bhartamade jyavesh ekada shetkari kaam karayla jato tyavesh to tyacha dhotar var karto ani bantho mhanje kambar kasto to.
And that's exactly the picture here in the Middle East when somebody was doing work and even when they went to war they couldn't be running with their dress on the ground otherwise they would have tripped and fallen. No,
ani mo tis goshta aplyala yeshu khristacha kaalamade pahavayas milte ki je lok kapde ghalayche te tar tya tikani sheta karitat kiwa palat jar nigale tar tyanche kapdyamule te padu shakle aste.
So when somebody tied their dhoti together they were ready, they were getting dressed for action.
And mo jyavesh ekada vyakti tya tikani tyacha dhota kiwa tyacha kapda var bandhun tya tikani tayar asto tyacha artha asa ki to kahi tari kaam karnyasathi tayar ahe.
That's one metaphor the Lord uses. There's two in that verse. The Lord says, keep your lamps burning.
आणि मग या ठिकाणी अशा दोन गोष्टी त्या ठिकाणी प्रभू वापरत आहे आणि दुसरी गोष्ट आपण पाहतो की तो म्हणत आहे की दिवे लावलेले असे तुम्ही असू द्या.
This is clearly a warning and exhortation about being ready.
आणि मग नक्कीच त्या ठिकाणी एक चेतावणी आणि आव्हान आहे की आपण कशा रीतीने त्या ठिकाणी तयार असावं.
Verse 36, the Lord says, be like men who are waiting for their master to come home from the wedding feast. Now we have a parable the Lord explains what he's trying to teach with the physical truth. No,
आणि मग या ठिकाणी वचन 36 मध्ये आपण पाहतो की जे भौतिक अशा प्रकारचं सत्य आहे त्याच्याद्वारे प्रभू त्या ठिकाणी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. वचन 36 मध्ये ते आपल्याला दिसून येतं.
We see the master going to a wedding.
आणि आपल्याला त्या वचनामध्ये पाहावयास मिळतं की जो त्यांचा धनी आहे तो लग्नासाठी गेलेला आहे.
Weddings in those days were very different to our weddings. They lasted for many days.
आणि मग त्या काळामध्ये जी त्या ठिकाणी विवाह करण्याची पद्धत होती ती आजच्या काळामधल्या पद्धती पेक्षा वेगळी आहे कारण की त्यावेळेसचे जे विवाह होते ते जास्त काळ चालायचे.
इन द ज्यूइश कल्चर द ग्रूम वॉज नॉट अलाउड टू गेट मॅरिड अंटिल ही हॅड बर्थ हिज वाइफ अ हाउस.
आणि मग जो वर आहे त्याला यहुदी संस्कृतीमध्ये तोपर्यंत त्या ठिकाणी वधूशी लग्न करू शकत नव्हता जोपर्यंत तो त्याच्या पत्नीसाठी घर बांधत नाही.
व्हेन द हाउस वॉज रेडी ही वुड कॉल हिज बेस्ट मॅन, ही वुड कॉल हिज ग्रूम्समॅन टुगेदर सो दॅट दे वुड गो अँड कलेक्ट द ब्राइड.
आणि मग ज्यावेळेस त्या ठिकाणी त्याचं घर तयार होईल त्यावेळेस मग त्याचे तो कलवरे जे आहे त्यांना तो बोलवून त्या ठिकाणी तो घेऊन त्यांना सांगून त्या ठिकाणी वधूला घेऊन आणण्यास सांगेल.
त्यांना नेव्हर हॅड कॉम्प्युटर्स ओर नेव्हर हॅड Xerox machines where they wrote an invitation and sent it to the guest. That same day they went and invited the guest. The same day the wedding started.
आणि मग त्या ठिकाणी त्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की कम्प्युटर नव्हते किंवा झेरॉक्स कॉपी करण्यासाठी तिथे मशीन नव्हते. त्या ठिकाणी त्याच दिवशी ज्यावेळेस लग्न असेल त्याच दिवशी त्या ठिकाणी ते पाहुण्यांना बोलावण्यासाठी पाठवत असेल.
And sometimes these weddings would last for up to a week.
आणि मग बरेच वेळा ते विवाह जे आहे ते हप्ताभर चालायचे.
I can see Emmanuel saying, thank you Lord, we're not in a Jewish culture, no?
And mal disay ki Emmanuel dada devala dhanyavad detay ki deva ami yahudi sanskriti madhe nahi.
It was a celebration of life and the whole community got involved and celebrated the marriage, the union of these two people.
Ani mo he doganche je ekatra yena ahe te sampurna je samaj ahe to samuhik rityane tya thikani tya vivaha madhe ekatra yeun ananda get ase.
So this master was away, he had been away for a week.
Ani jo dhani ahe to gelya haftabharapasun to bahir ahe lagnasathi
gelela ahe. And his servants who were looking after his house, servants who were waiting for his return. They didn't know when, they didn't know what time, but they needed to be ready.
आणि मग त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये काही सेवक आहेत जे त्या ठिकाणी त्याचं काम करण्यासाठी आहे आणि ते त्याची येण्याची वाट बघत आहेत. त्यांना माहित नाही की तो कधी येणार आहे, परंतु त्या ठिकाणी त्यांनी त्याची वाट बघत असताना तयार असणं गरजेचं आहे.
He could have arrived in at 5 o'clock in the afternoon, he could have arrived at 5 o'clock in the morning. It didn't matter what shift it was, they had to be ready and waiting.
आणि मग तो कधीही हे त्यांना माहित नाही. मग कदाचित तो सकाळी पहाटे 5 वाजता येईल किंवा मग तो संध्याकाळी 5 वाजता येईल, परंतु त्यांना वेळ कुठलीही असो तरी देखील त्यांना तयार असणं गरजेचं होतं.
But notice the celebration when the master returns in verse 37.
आणि वचन 37 मध्ये बघा, ज्यावेळेस धनी पुन्हा येईल त्यावेळेस मग त्या ठिकाणी जो आनंद किंवा त्या ठिकाणी जे साजरीकरण काय आहे ते पाहावयास मिळतं.
Blessed are those servants whom the master finds awake when he comes.
धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य.
Perhaps the master was wondering, who would be awake, who would be waiting for me?
आणि मग कदाचित त्या ठिकाणी तो धनी हा विचार करत असेल की माझ्यासाठी कोण जागा असेल, माझी कोण वाट पाहत असेल.
But these servants were good servants, they were blessed servants, they were ready and waiting for the master.
परंतु हे या ठिकाणी जे दास आहेत ते चांगले दास आहेत आणि ते त्याचा धनी येण्यासाठी वाट बघत आहे आणि वचन त्यांना सांगते त्यांच्याविषयी की ते धन्य आहेत.
These servants were ready for action, their lamps were burning, waiting in anticipation for the return of their master.
मग त्या ठिकाणी हे जे दास आहेत ते त्या ठिकाणी कंबर कसलेले आहेत, त्यांचे दिवे त्या ठिकाणी ज्वलत आहेत आणि ते काम करण्यासाठी त्यांचा धनी जो येत आहे त्याला स्वीकारण्यासाठी ते तयार आहे.
Jesus says, these servants who are ready waiting for the master, they will be blessed.
आणि मग येशू ख्रिस्त म्हणत आहे की जे दास त्या ठिकाणी धन्याची वाट पाहत असताना ते जे तयार आहे ते त्या ठिकाणी धन्य आहे, त्यांना आशीर्वाद मिळतील.
But here in the end of verse 37 and verse 38, the parable takes a bit of a turn.
आणि वचन 37 आणि 38 मध्ये आपल्याला पाहावयास मिळतो की जो दृष्टांत आहे तो थोडासा वळण घेत आहे.
Instead of the master sitting down and being served by his servants, what happens?
आणि मग वचन 37 मध्ये आणि 38 मध्ये आपण पाहतो की जिथे त्या ठिकाणी दास धनी आल्यानंतर दासांनी त्या ठिकाणी जो धनी बसलेला आहे त्याची सेवा करण्याऐवजी आपल्याला दुसरं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळतं.
We see the opposite happens. The master serves the servants.
परंतु या ठिकाणी आपल्याला एक विरुद्ध अशा प्रकारचं चित्र पाहावयास मिळतं आणि ते असं आहे की जो धनी आहे तो त्या ठिकाणी त्याच्या दासाची सेवा करत आहे.
In verse 37, truly I say to you, he, talking about the master, will dress himself, he will gird his own loins for service and have them, the servants, recline at table and he will come and serve them.
Okay. मी तुम्हाला खचे सांगतो, म्हणजे येशू ख्रिस्त सांगतो की तो म्हणजे धनी आपली कंबर बांधून त्याच्या सेवकांना जेवायात बसवेल आणि येऊन त्याच्या सेवकांची सेवा करेल.
So the master returns at a very early hour.
आणि जो धनी आहे तो खूपच लवकर आलेला आहे.
And he finds his servants ready.
आणि त्या ठिकाणी त्याला त्याचे जे दास आहे ते तयार असे पाहावयास मिळतात.
The master is blessed, the master is delighted to see them waiting for him.
आणि जो धनी आहे त्याने हे बघितल्या कारणामुळे त्याला आनंद झालेला आहे की ते त्याची वाट बघत आहेत.
In return he serves them, no? He blesses them.
आणि मग त्याला प्रतिष्ठा म्हणून आपण पाहतो की तो त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देत आहे, त्यांची तो सेवा करत आहे.
Now perhaps the disciples or even the others who were listening to Jesus' parable must have thought this is a little far-fetched.
आणि मग त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचे शिष्य किंवा त्या ठिकाणी त्याचे जे आजूबाजूचे लोक असतील ते म्हणत असतील की हे थोडंसं पुढची बाज आहे किंवा जास्तच आहे.
They must have thought, who, what master would end up serving their servants? That is ridiculous. That will never happen.
आणि मग ते असा विचार करत असतील की असा कोणता धनी असेल जो त्या ठिकाणी त्याच्या चाकरांची सेवा करेल, आणि ती गोष्ट हास्यास्पद अशी गोष्ट आहे.
But again, looking at hindsight, we know that's not far-fetched. We know Jesus did not come to be served. He came to serve. We see that picture when he washes his disciples' feet.
आणि मग ज्यावेळेस आपण या शास्त्रोतारेकडे पाहतो त्यावेळेस आपल्याला दिसून येतं की ही जास्त किंवा अतिशयोक्ती करणारी अशी गोष्ट नाहीये. तर आपल्याला दिसून येतं की येशू ख्रिस्ताने स्वतः त्या ठिकाणी त्याच्या शिष्यांचे पाय धुतलेले आहे आणि हे जे वचन सांगतं ते त्याने त्या ठिकाणी सत्य केलेलं आहे.
We see in the scriptures Jesus, the master of the universe, taking on the role of a servant in either in order to die on the cross for his children.
आणि आपण पाहतो की जो या संपूर्ण विश्वाचा जो मालक आहे तो त्या ठिकाणी येऊन त्याच्या शिष्यांची सेवा करत आहे. एवढंच नव्हे तर वधस्तंभावर त्या ठिकाणी त्यांची पाप क्षमा होण्याकरिता स्वतःला देव करत आहे.
So we see this parable is not far-fetched. This is exactly what Jesus did.
आणि मग नक्कीच हा शास्त्र उतारा अतिशयोक्ती करणारा असा तो नाहीये, कारण की येशू ख्रिस्ताने ते केलेलं आहे.
We see this is exactly what Jesus does.
आणि मग आपण पाहतो की येशू ख्रिस्त हेच करत आहे.
Even today,
आज देखील तो हेच करत आहे.
He blesses his children, he blesses those that serve him.
आणि मग आज देखील जे त्याची सेवा करतात, जे त्याची लेकरं त्याची सेवा करतात, त्यांना तो आशीर्वाद देतो, त्यांना तो धन्य करवतो.
But there's a warning here.
परंतु त्या ठिकाणी एक चेतावणी आहे.
There's a warning of caution. To be cautious.
परंतु त्या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याविषयी त्या ठिकाणी आपल्याला चेतावणी देण्यात येत आहे.
We see not all the servants in this parable were ready.
आणि मग या शास्त्र उत्तरामध्ये आपण पाहतो की सगळे सेवक त्या ठिकाणी तयार नाही आहेत.
And Jesus uses a different illustration, he uses a different story to warn them.
आणि येशू ख्रिस्त आता एक वेगळ्या प्रकारचा दृष्टांत किंवा दुसरी गोष्ट त्या ठिकाणी त्यांना सावध असण्याविषयी किंवा चेतावणी देण्याविषयी तो त्यांना ठिकाणी सांगत आहे.
Talks about a thief who doesn't announce his arrival.
आणि मग तो या ठिकाणी येशू ख्रिस्त चोराविषयी बोलत आहे जो कधीही याविषयी तो कोणाला सांगत नाही.
Talks about a thief who breaks into the house.
आणि मग तो या चोराविषयी बोलत आहे की जो त्या ठिकाणी घर फोडण्यासाठी येतो.
When no one is around, when no one is watching.
ज्यावेळेस कोणी त्याला बघत नाही किंवा ज्यावेळेस त्या घरामध्ये कोणी नाही.
Look at verse 39, Jesus says, but no this.
परंतु वचन 39 मध्ये बघा की येशू ख्रिस्त म्हणतो की हे तुम्ही लक्षात घ्या.
The master of the house had known at what hour the thief was coming, he would not have let his house to be broken into.
आणि मग आमच्या घटकेत चोरी हे घर जाण्याला कळले असते तर त्याने आपले घर फोडू दिले नसते.
So Jesus is describing somebody who is careless, isn't it?
आणि मग येशू ख्रिस्त आता या अशा व्यक्तीविषयी बोलत आहे की जो ज्याला त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची चिंता नाही किंवा काळजी करणारा नाही.
Jesus is describing somebody who did not prepare himself for the thief who was there to destroy, no?
आणि मग येशू ख्रिस्त अशा व्यक्तीविषयी बोलत आहे की जो त्या ठिकाणी तयार नाहीये की जो चोर येऊन त्याचं घर फोडेल त्यासाठी त्याचं घर वाचवण्याकरिता.
The Lord is describing somebody who never took precautions.
आणि मग येशू ख्रिस्त अशा व्यक्तीविषयी बोलत आहे की ज्याने अगोदर कुठल्याही प्रकारची सावधगिरी बाळगलेली नाहीये.
If lamps were burning, if lights were on and they were ready, the thief wouldn't have come. He was only there because nobody was looking after the house.
आणि मग त्या ठिकाणी चोर तेव्हाच येऊ शकतो ज्यावेळेस त्या ठिकाणी कोणीही त्या घराचं रक्षण करण्यासाठी किंवा तिथे कोणी नाहीये. परंतु त्याचं कारण हे की ते लोक जे आहेत त्यांची जी दिवे होती ती भिजलेली होती आणि कोणीही त्या ठिकाणी संरक्षण करण्याकरिता उभं नव्हतं.
Verse 40, the Lord applies this parable.
आणि वचन 40 मध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्त हा शास्त्र उत्तराचं लागूकरण करत आहे.
And he says, you also must be ready.
आणि मग त्याच कारणामुळे येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणतो तुम्हीही सिद्ध असा तयार असा.
For the son of man is coming at an hour you do not expect.
कारण तुम्हाला वाटणार नाही त्या घटकेत मनुष्याचा पुत्र येईल.
So here's one commentator, he explains this application.
आणि मग एक संदेशकार जे आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे या शास्त्र उत्तराचं लागूकरण करतात.
He says, are you ready or not?
मग ते म्हणतात की तुम्ही तयार आहात की नाही.
Jesus says we always need to be ready because we never know when he will come again.
आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी हे म्हणत आहे की आपल्याला माहित नाही की येशू ख्रिस्त पुन्हा कधी येईल, त्या कारणामुळे आपल्याला सदोदित तयार असणं गरजेचं आहे.
He says being ready means getting right with God by trusting in Jesus Christ.
आणि मग तयार असणं म्हणजे त्या ठिकाणी देवावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी.
Being ready means having received Jesus as your Lord and Savior.
आणि मग तयार असणं याचा अर्थ असा की त्या ठिकाणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याच्यावर त्याचे देवावर भाव ठेवणे होय.
Unless we have prayed to receive Jesus as our Savior, we are not ready, no?
आणि जोपर्यंत आपण प्रार्थना करून येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत आपण तयार नाही.
And there's no way that we can be prepared, there's no way we can be ready to meet Jesus if we have not asked for forgiveness of our sins.
आणि मग त्या ठिकाणी कुठलाही असा दुसरा मार्ग नाहीये की जोपर्यंत आपण येशू ख्रिस्तावर येशू ख्रिस्ताकडून आपल्या पापांची क्षमा मागत नाही तोपर्यंत त्याला भेटण्याची.
The commentator goes on to say being ready also means having a sense of urgency about sharing the gospel.
आणि मग त्या ठिकाणी जे लेखक आहे ते अशा रीतीने म्हणतात की तयार असणं म्हणजे या गोष्टीविषयीची खूप सारी इच्छा असणे की सुवार्ता सांगण्याबद्दल.
Many quotes Romans 10, how will people be ready to meet him unless someone loves them enough to give them the gospel.
आणि त्याचप्रमाणे मध्ये रोम करारपत्राचा 10वा अध्यायाचा संदर्भ घेतात आणि ते म्हणतात की जोपर्यंत एखादा त्या व्यक्तीवर त्या प्रकारे प्रेम करत नाही जोपर्यंत त्याला स्वर्ग सांगत नाही तोपर्यंत तो व्यक्ती कसा तयार होईल.
So being ready has many applications and implications for God's children.
आणि मग त्या ठिकाणी आपण पाहतो तयार असणं किंवा सिद्ध असण्यामध्ये खूप सारे लागू करणं त्या ठिकाणी देवाच्या लेकरांकरिता आपल्याला पाहावयास मिळतं.
Remember Jesus has been talking about the Lord's Prayer in a couple of passages before this. Are we praying for his kingdom to come?
आणि मग आपण पाहतो की गेल्या काही शास्त्रोत्तरांपूर्वी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी देवाकडे प्रार्थना करत आहे त्याच्या शिष्यांना प्रार्थना शिकवत आहे आणि मग तुम्ही देवाच्या राज्याकरिता प्रार्थना करत आहात का?
Are we praying God's will be done? Are we praying for the expansion of his kingdom?
मग आपण देवाच्या राज्याकरिता प्रार्थना करत आहोत का? त्याची इच्छा पूर्ण होण्याकरिता आपण प्रार्थना करत आहोत का? त्याचं राज्य वाढवत यासाठी आपण प्रार्थना करत आहोत.
On earth as it is in heaven, are we praying for the propagation of the gospel?
आणि मग जी सुवर्ता आहे तिच्या वाढीकरिता आपण त्या ठिकाणी प्रार्थना करत आहोत का स्वर्गात आणि पृथ्वीवर?
Are we devoting our lives to serve as believers? Are we doing this? Are we fulfilling our responsibility?
आणि मग ख्रिस्तीया नात्याने विश्वासणाऱ्या या नात्याने आपण जी आपली कामगिरी आहे आपल्याला जी कामं दिलेली आहे ती आपण त्या ठिकाणी विश्वासूपणे पूर्ण करत आहोत का?
The commentator says, given what the parable says about servants and masters, probably this should be our primary application.
आणि मग या ठिकाणी जे लेखक आहेत ते अशा रीतीने म्हणतात की जे काही या ठिकाणी देण्यात आलेलं आहे जे काही लिहिण्यात आलं आहे ते आपल्या जीवनामधलं प्रथम लागू कारण असं असावं.
If we are God's servants, then we need to be busy teaching God's words.
आणि मग जर आपण देवाचे सेवक असेल तर मग नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला देवाची वचन सांगण्यामध्ये व्यस्त असणं गरजेचं आहे.
If we are God's servants, we need to be healing the sick, feeding the hungry, visiting prisoners, caring for children.
आणि मग जर आपण देवाचे सेवक असेल तर मग नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला लोकांना बरं करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी जे भुकेले आहे त्यांना अन्न देणं गरजेचं आहे. जे तुरुंगामध्ये आहे त्यांची सेवा करणं गरजेचं आहे. जे अनाथ आहे त्यांना त्या ठिकाणी पुरवणं गरजेचं आहे.
We need to be helping the elderly.
आणि मग जे मोठे किंवा वृद्ध लोक आहेत त्यांना आपण मदत करणं गरजेचं आहे.
We need to be doing whatever humble service we can for the kingdom of God.
आणि मग जे काही आपल्याला देवाच्या राज्याकरिता करण्याकरता
time is short.
Okay. वेळ कमी आहे आणि त्या कारणामुळे जे काही देवाच्या राज्याच्या वाढीसाठी आपल्याला नम्रतेने करता येईल ते करणं गरजेचं आहे.
We need to do whatever service we can for the kingdom of God while we have opportunity.
आणि मग जोपर्यंत आपल्याकडे संधी आहे तोपर्यंत आपल्याला देवाच्या राज्याच्या वाढी करण्याकरिता जे काही करता येईल ते आपण करणं गरजेचं आहे.
Because we don't know when the Lord is coming.
कारण की आपल्याला माहित नाही की प्रभू केव्हा येईल.
He may come today, he may come tomorrow, he may come next week.
कदाचित तो आज येईल, कदाचित तो उद्या येईल किंवा पुढच्या हप्त्यात येईल.
And when he comes, will we be ready?
जर तो येईल त्यावेळेस मग आपण तयार असू का?
Or will we be found wanting?
का आपण त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी हवं आहे या गोष्टीमध्येच व्यस्त असू?
So that is the first point.
आणि तो पहिला मुद्दा त्या ठिकाणी आपण पाहतो.
The second point we see from verse 41 onwards.
आणि वचन 41 पासून पुढे आपल्याला दुसरा मुद्दा पाहावयास मिळतो.
Here we see the results.
आणि मग या ठिकाणी आपल्याला त्याचा परिणाम पाहावयास मिळतो.
And in the middle of this sermon, Peter asks the question.
आणि मग येशू ख्रिस्त ज्यावेळेस संदेश देत आहे त्यावेळेस पेत्र उभा राहत आहे आणि प्रश्न विचारत आहे.
He like puts up his hand like a little child in the back corner of the classroom. Is this going to be in the test, Jesus? Lord, are you telling this to me or to everybody? Do I need to pay attention or must I keep quiet?
आणि मग येशू पेत्र जो आहे तो त्या ठिकाणी आपण एखादा जो वर्गातला जो छोटासा मुलगा आहे जो कोपऱ्यात बसलेला आहे पाठीमागच्या बेंचवर आणि तिथून म्हणतो की येशू ख्रिस्त हे हा प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहे का? ही गोष्ट माझ्याशी घडणार आहे का?
We see Jesus doesn't even answer his question directly, no?
आणि आपण या ठिकाणी पाहतो की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्याच्या प्रश्नाचं सरळ उत्तर देखील देत नाही.
Jesus indicated that there are two groups of people who will respond to this message.
आणि मग येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगत आहे की दोन प्रकारचे लोक आहेत जी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिसाद या संदेशाला देतील.
द वन ग्रुप इज द फेथफुल अँड द अदर ग्रुप इज द अनफेथफुल.
आणि मग दोन ग्रुप असे असणार आहे की एक जो आहे तो विश्वासू आणि जो दुसरा जो आहे तो अविश्वासू ग्रुप.
लुक एट द फेथफुल इन वर्स 42.
आणि जे वचन 42 मध्ये आपण पाहतो जे विश्वासू दास आहे त्यांच्याविषयी.
He says, who then is the faithful and wise manager whom his master will set over his household to give them their portion of food at the proper time?
तेव्हा प्रभू म्हणाला आपल्या परिवाराला योग्य वेळी शिदा सामग्री द्यावयास धनी ज्याला नेमेल असा विश्वासू विचारशील कारभारी कोण?
He says, blessed is that servant whom his master will find start doing when he comes.
आणि त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य.
Truly I say to you, he will set him over all his possessions.
आणि वचन 44 मध्ये मी तुम्हा खरे सांगतो की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमेल.
This is faithful stewardship, folks. That's all it is.
आणि मग ही एक विश्वासाच्या प्रकारचं कारभारी पण आहे.
Jesus is calling all of these disciples to be faithful stewards.
आणि मग येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्याच्या सर्व शिष्यांना विश्वासू कारभारी असण्याविषयी बोलावत आहे.
Throughout the sermon that Jesus has been preaching, he's been calling his disciples to make faithful decisions.
आणि मग सर्व शास्त्र उत्तरांच्या द्वारे येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना एक विश्वासाच्या कारभारी असण्याविषयी शिकवण देत आहे, त्यांना तयार करत आहे.
To make wise decisions about their time, to make wise decisions about their possessions.
जेणेकरून ते त्या ठिकाणी त्यांच्या वेळेचा योग्य निर्णय ते घेऊ शकतील, त्याचप्रमाणे त्यांची जी स्थिती आहे किंवा ज्या पदावर ते आहे त्या ठिकाणी तिचा तो योग्य निर्णय ते घेऊ शकतील.
The parable of the rich fool, the parable of the ravens, the picture of the lilies, it's all about being a good steward, is it not?
आणि मग श्रीमंत मूर्ख त्याचप्रमाणे जे कावळा आहे त्याविषयीचं दृष्टांत, त्याचप्रमाणे जी जे छोटस फूल आहे त्याचा जो दृष्टांत आहे त्याच्याद्वारे येशू ख्रिस्त त्यांना एक विश्वासू कारभारी बनण्याविषयी शिकवत आहे.
लॉर्ड सेज ट्रस्ट माय प्रोव्हिडन्स, ट्रस्ट माय केअर, आय विल लुक आफ्टर यू.
येशू ख्रिस्त प्रभू त्यांना त्या ठिकाणी सांगत आहे की मी जो पुरवठा करत आहे त्याविषयी तुम्ही त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, त्यावर तुम्ही अवलंबून असा, कारण की मी तुम्हाला पुरवणार आहे.
पुट युअर हार्ट वेअर युअर ट्रेजर इज.
आणि मग जिथं तुमचं संपत्ती आहे तिथं तुमचं हृदय ठेवा.
द डिसिपल्स हैड टू लर्न टू बी गुड स्टुअर्ड्स ऑफ गॉड्स रिसोर्सेस, नॉट ऑफ गॉड्स प्रॉमिसेस.
आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्याच्या शिष्यांना हे शिकवत आहे की जे काही स्रोत तुम्हाला मिळालं आहे त्याविषयी तुम्ही त्या ठिकाणी विश्वासू कारभारी किंवा योग्य कारभारी असे असाल.
सो द क्वेश्चन इज, आर यू फेथफुल स्टुअर्ड्स?
मग प्रश्न हा आहे का तुम्ही त्या ठिकाणी विश्वासू कारभारी आहात का?
डू यू रेकग्नाइज ऑल दैट यू हैव इज अ गिफ्ट फ्रॉम गॉड?
तुम्ही या गोष्टीविषयी तुम्हाला जाणीव आहे का की जे काही तुम्हाला मिळालं आहे ती प्रत्येक गोष्ट ही देवापासून मिळालेली भेट किंवा दान आहे.
वी सी इन द कॉन्टेक्स्ट ऑफ दिस स्टोरी अ फेथफुल स्टुअर्ड यूजेस हिज टाइम, यूजेस हिज ट्रेजर्स, यूजेस हिज टॅलेंट्स इन गॉड्स सर्व्हिस.
आणि मग आपण या ठिकाणी पाहतो की जो विश्वासू कारभारी आहे तो त्याचं जे धन आहे, त्याचं जे चातुर्य आहे, ते सर्व त्या ठिकाणी त्याच्या धन्याला खुश करण्याकरिता तो वापरत आहे.
Faithful steward seeks the kingdom of God.
आणि मग जो विश्वासू कारभारी आहे तो देवाचं राज्य शोधण्याकरिता झटत असतो.
He doesn't use the blessings, he doesn't use the resources, he doesn't use the money God has given him to build up his empire.
आणि मग त्या ठिकाणी देवाने ज्याला जे त्याला दान दिलेलं आहे, देवाने जे त्याला ज्ञान दिलेलं आहे किंवा देवाने जे त्याला पैसा दिलेला आहे तो त्या ठिकाणी स्वतःचं राज्य तयार करण्याकरिता तो वापरत नाही.
He uses all God has given him for the kingdom of God.
परंतु त्या ठिकाणी जे काही देवाने त्याला देऊ केलं आहे त्या सर्वांचा उपयोग तो देवाचं राज्य वाढवण्याकरिता तो करतो.
So this is the first group of people, the faithful stewards.
आणि मग हे पहिल्या प्रकारचे लोक आहेत जे विश्वासू कामकरी आहेत.
And all of us fall into one or the other of this group, okay?
मग इथे बसलेले आपण जे सगळे आहोत ते मग यापैकी दोन ग्रुपमध्ये कुठेतरी आपण बसतो.
All of us this morning will fall into the faithful group or the unfaithful group.
मग या ठिकाणी बसलेला प्रत्येक जण एकतर मग त्या ठिकाणी त्याच्या विश्वासू कारभारांमध्ये असेल किंवा अविश्वासू कारभारांमध्ये असेल.
So here's the unfaithful group.
आणि मग या ठिकाणी आपण पाहतो जो अविश्वासणारे जे कामकरी आहेत त्यांचा जो गट आहे त्याविषयी.
In the following verse is from 45 to 48.
45
पुढे जीसस वेंट टू से, बट इफ द सर्वंट सेज टू हिमसेल्फ माय मास्टर इज डिलेड इन कमिंग एंड बिगिन्स टू बीट द मेल एंड सी माय सर्वंट एंड टू ईट एंड ड्रिंक एंड गेट ड्रंक, द मार्च ऑफ दैट सर्वंट विल कम ऑन अ डे व्हेन ही डज नॉट एक्सपेक्ट हिम एंड एट एन आवर ही डज नॉट नो एंड विल कट हिम इन पीसेस एंड पुट हिम विथ द अनफेथफुल. अंडरलाइन इट.
ओके, वचन 45 आणि 46. परंतु आपला धनी येण्यास उशीर लागेल असे आपल्या मनात म्हणून जो तो दास चाकरास तो चाकरणीत मानहान करू लागेल आणि खाऊन पिऊन मस्त होईल तर तो वाट पाहत नाही अशा दिवशी व त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकेल आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमेल. तर अविश्वासू लोकांबरोबर त्याच्याखाली तुम्ही अधोरेखित करू शकता.
रिमेंबर देयर आर मेनी सर्वंट्स वर्किंग इन दिस हाउस.
आणि मग या ठिकाणी लक्षात असू द्या की भरपूरसे दास त्या ठिकाणी काम करत आहे या घरामध्ये.
The servants are wearing the same clothes.
आणि ते सगळे जे दास आहेत ते एकाच प्रकारचे कपडे घालत आहेत.
The servants eat the same food.
आणि ते जे चाकर आहेत ते एकाच प्रकारचं अन्न खात आहेत.
But not all of them are faithful.
परंतु त्यापैकी सगळेच विश्वासू असे नाहीये.
These unfaithful servants is a picture of those who are not believers in Jesus Christ.
हे जे अविश्वासणारे जे शिष्य जे चाकर आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला एक चित्रीकरण असं आहे जे या ठिकाणी येशू ख्रिस्ताचे शिष्य नाही त्यांच्याविषयी.
आय थिंक दिस इज डिस्क्राइबिंग समबडी हू गोज टू चर्च.
आणि मग या ठिकाणी हे जे शास्त्र उत्तर आहे तो या प्रकारचं आपल्याला स्पष्टीकरण देतो की जो व्यक्ती चर्चला जातो
दिस इज समवन हू कॉल्स हिमसेल्फ अ ख्रिश्चन बट इज नॉट.
तो अशा व्यक्तीविषयी बोलत आहे की जो स्वतःला ख्रिस्ती म्हणतो परंतु तो नाहीये.
He acts like a Christian, he wears the same clothes, but he is a hypocrite.
आणि तो त्या ठिकाणी चर्चला जातो जे चर्चचे लोक कपडे घालतात त्याचप्रमाणे तो कपडे घालतो परंतु तो ढोंगे असा आहे.
He acts in ways that prove he has no love for the master.
आणि मग तो अशा प्रकारची कृती करतो की ज्याच्याद्वारे दिसून येतं की त्याला त्याच्या धन्याविषयी प्रेम नाही.
When the Lord does return, when the master does return, he will divide the sheep from the goats and he will destroy the unbelievers, punish them.
ज्यावेळेस प्रभू येईल, ज्यावेळेस धनी येईल, त्यावेळेस तो त्या ठिकाणी मेंढ्यांपासून बकऱ्या वेगळ्या करेल आणि जे अविश्वासू आहे त्यांचा तो नाश करेल.
But it gets even worse. Look at verse 47.
आणि वचन 47 मध्ये बघा की त्या ठिकाणी ती जी परिस्थिती आहे ती आणखी बिकट होते.
That servant who knew his master's will but did not get ready or act according to his will receive a severe beating.
वचन 47 आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील.
दिस इज स्टिल अ नॉन ख्रिश्चन.
आणि हा अजूनही त्या ठिकाणी जे ख्रिस्ती नाहीत अशा व्यक्तीविषयी बोलत आहे.
Someone who's been in church, who's been exposed to the gospel, has heard the truth of the Lord Jesus Christ and his death, burial and resurrection and has rejected it.
आणि मग या ठिकाणी हे वचन जे आहे ते अशा व्यक्तीविषयी बोलत आहे जो चर्चला आलेला आहे तिथे बसलेला आहे वचन ऐकलेलं आहे सत्य ऐकलेलं आहे येशू ख्रिस्ताचं मरण पूर्ण जाणं आणि पुनरुत्थानाविषयी ऐकलेलं आहे परंतु त्या ठिकाणी त्याने त्याचा नकार केलेला आहे.
They will receive a worse punishment.
आणि वचन सांगतं की त्यांना भयानक अशा प्रकारची शिक्षा मिळेल.
This is all punishment first.
आणि ही सर्व त्या ठिकाणी शिक्षा आहे.
This passage is the clearest passage that talks about different degrees of punishment for those who are disobedient.
आणि मग या ठिकाणी हा शास्त्र उतारा आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जी शिक्षा आहे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांकरिता जी आपल्याला पाहावयास मिळते या शास्त्र उतारात.
सेकंड पार्ट ऑफ व्हर्स 48
आणि वचन 48चा पहिला भाग बघा दुसरा भाग.
Everyone to whom much was given of him much will be required and from him to whom they entrusted much they will demand the more.
Okay, ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अधिक मागतील.
दिस इज जीजस कॉन्क्लुजन.
आणि मग हे येशू ख्रिस्ताचं तो त्या ठिकाणी निष्कर्ष आहे.
दिस इज हिज फायनल ऍप्लिकेशन.
आणि हे त्याचं त्या ठिकाणी शेवटचं लागूकरण असं आहे.
एंड जीजस इज आस्किंग आर वी द फेथफुल ओर द अनफेथफुल ग्रुप.
आणि येशू ख्रिस्त आपल्याला विचारत आहे की आपण अविश्वासू लोक आहोत का त्या ठिकाणी विश्वासू कारभारे आहोत.
वी नीड टू मेक ऍप्लिकेशन एट दिस पॉइंट ना.
आपल्याला या ठिकाणी हे लागूकरण आपल्याला करणं गरजेचं आहे या वेळेमध्ये.
इफ वी आर द अनफेथफुल देन रिअली दिस मेसेज is not for you. You need a different message. You need to repent, okay?
आणि मग जर तुम्ही अविश्वासणारे कारभारे असाल तर हा संदेश तुमच्यासाठी नाही कारण की तुमच्यासाठी पश्चातापाचा संदेश मिळणं गरजेचं आहे.
You need to turn from your sins and you need to turn to the master who will judge you for your sins.
आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पापापासून वळणं गरजेचं आहे. जो प्रभू येईल जो तुमच्या पापांची शिक्षा करण्याकरिता त्यापासून वाचणं तुम्हाला गरजेचं आहे.
You need Christ.
त्याचं उत्तर हे की तुम्हाला ख्रिस्त गरजेचं आहे.
Don't pretend you are a Christian when your life clearly shows you are not.
आणि मग त्या ठिकाणी ज्यावेळेस तुमचं जीवन दाखवून देतं की तुम्ही ख्रिस्ती नाही त्यावेळेस तुम्ही ख्रिस्ती असण्याचा देखावा करू नका.
Don't trust your righteousness and trust the righteousness of Christ.
आणि मग स्वतःच्या स्वनीती मानतावर विश्वास ठेवू नका तर येशू ख्रिस्ताच्या नीतिमानतेवर विश्वास ठेवा.
But if you are one of the faithful,
जर तुम्ही त्या ठिकाणी एक विश्वासणाऱ्यांपैकी एक असाल तर
And I hope that it is the majority here this morning.
आणि मला असे आहे की या ठिकाणी विश्वासणाऱ्यांची संख्या जास्त असेल.
We need to ask ourselves, are we ready?
आणि मग आपण आपल्या स्वतःला जो प्रश्न विचारणं गरजेचं आहे की आपण तयार आहोत का?
What does it mean?
याचा अर्थ काय आहे?
The passage is clear, no? How how this is to be done.
आणि मग हा शास्त्र उत्तर आपल्याला स्पष्ट रीतीने सांगतो की कसं हे करणं शक्य आहे.
Firstly, it's not looking after ourselves, it's not looking out for ourselves.
आणि मग पहिला गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ही की आपण आपल्या स्वतःकरिता प्रथम बघणं गरजेचं नाही.
But being a servant, being serving the body of Christ, serving others.
परंतु एक सेवक या नात्याने प्रभूची जी शरीर आहे त्याची सेवा करणं गरजेचं आहे.
Go back to verse 45.
वचन 45 कडे पुन्हा वळा.
Notice he says, my master is delayed. He starts to beat the other servants. He starts to eat and drink. He hogs the food. He hogs the wine to himself to the point where he gets fat and drunk. No?
आणि मग वचन 45 मध्ये आपण पाहतो की परंतु आपला धनी येण्यास उशीर लागेल आपल्या असे आपल्या मनात म्हणून तो दास साखरात व इतर जे साखरणी आहेत त्यांना मारहाण करू लागतो आणि जो तो स्वतःला जाड करण्यासाठी खातो स्वतःला मस्त करण्यासाठी तो मद्य पीत आहे.
Jesus is saying we can't be living for ourselves, for our own pleasures.
आणि मग येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही स्वतःच्या स्व आनंदासाठी जगू नये.
That characteristic of a non-believer, someone who will be cutting pieces.
आणि मग तो त्या ठिकाणी जो अविश्वासणारा व्यक्ती आहे त्याच्यासाठी ते लागू करण होत आहे जो त्या ठिकाणी इतरांना तुकड्यांमध्ये कापत आहे.
We the faithful, we the body of Christ need to be living a life that is self renouncing. We are not living for ourselves.
आणि मग ख्रिस्तीया नात्याने आपलं जीवन जे आहे ते अशा प्रकारचं असावं की स्वतःचा स्वत्याग करून इतरांकरिता जीवन जगणे.
We need to be living lives for each other.
आणि मग आपल्याला ख्रिस्तीया नात्याने एकमेकांकरिता जीवन जगणं गरजेचं आहे.
We are to be giving towards one another.
आणि आपल्याला एकमेकांकरिता देणं गरजेचं आहे.
We are to love our neighbors more than ourselves.
आपल्या शेजाऱ्याला आपल्या स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणं गरजेचं आहे.
Including unbelievers.
आणि मग त्यामध्ये अविश्वासणारे देखील आहेत.
But especially in the context of the house of God, the congregation of Christ.
परंतु विशेष करून देवाच्या लोकाविषयी देवाचं जे घर आहे त्याच्याविषयी ज्यावेळेस आपण बोलतो.
But let me make a specific application here.
परंतु मला या ठिकाणी विशेष अशा प्रकारचं लागूकरण करू द्या.
Verse 47.
वचन 47 मध्ये आहे.
Jesus calls us to be ready.
आणि येशू ख्रिस्त आपल्याला त्या ठिकाणी तयार असण्याविषयी बोलत आहे.
But not by what we say we believe,
आणि मग त्या ठिकाणी आपण काय म्हणतो त्यावर विश्वास ठेवल्याच्या द्वारे नव्हे.
But by what we do,
परंतु आपण जे करतो आहे त्याच्याद्वारे.
Look at the language Jesus uses.
मग या ठिकाणी जे शब्द येशू ख्रिस्त भाषा त्या ठिकाणी जी वापरत आहे ती बघा.
He's speaking of a servant who knows his master's will but didn't do it.
आणि मग येशू ख्रिस्त त्या ठिकाणी अशा दासाविषयी बोलत आहे ज्याला त्याच्या धन्याची इच्छा आहे इच्छा माहित आहे परंतु तो तसा करत नाही.
And the line is words in verse 47. He did not get ready.
आणि मग त्या ठिकाणी दासाने तयारी केली नाही याच्या खाली तुम्ही अधोरेखित करा वचन 47 मध्ये.
And then secondly, he did not act according to his will.
आणि त्याचप्रमाणे तुम्ही या खाली देखील अधोरेखित करा की त्याने त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही म्हणजे त्याच्या धन्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही.
This is the basis of the judgment.
आणि मग हा त्या ठिकाणी पाया आहे ज्याच्याद्वारे त्या ठिकाणी न्याय येईल.
The Lord's going to judge us on this, okay, folks?
आणि मग येशू ख्रिस्त जो प्रभू आहे आपला तो यानुसार आपल्याला त्या ठिकाणी आपला न्याय करणार आहे.
Firstly, did we do what Jesus said?
मग पहिली गोष्ट म्हणजे की जे येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलं आहे ते आपण केलं आहे का?
This is the language of the Great Commission, is it not?
आणि मग ही त्या ठिकाणी जी महान कामगिरी आहे त्याविषयीच्या प्रकारची भाषा आहे नाही का?
You probably know Matthew 28 off by heart by now.
आणि मला असं वाटतं की मत्तै 28 हे तुम्हाला आता पाठ झालेला असेल.
But tune in anyway, okay?
जरी पाठ असलं तरी देखील माझ्या बरोबर मत्तै 28 कडे वळा.
As he tells his disciples how to make disciples.
आणि मग ज्याप्रमाणे येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना सांगत आहे की कशा रीतीने तुम्ही शिष्य बनवावे.
Look what he says in verse 28.
आणि वचन 28.
Sorry, chapter 28 verse 20.
28 अध्यायाच्या 20 वचनामध्ये पहा.
He says teaching them.
शिकवण्याच्या द्वारे.
Teaching them what? Teaching them some knowledge.
आणि मग त्या ठिकाणी त्यांना काय शिकवण्याच्या द्वारे मग त्यांना थोडंफार इतर गोष्टीविषयीचं ज्ञान देऊन.
Teaching them some mathematics or some Hindi.
मग त्या ठिकाणी त्यांना हिंदी किंवा गणित शिकवण्याच्या द्वारे शिकवण्यास सांगितलंय का?
What does it say? Teach them to observe all that I have commanded you.
परंतु येशू ख्रिस्त सांगत आहे की तुम्ही काय शिकवायचं आहे ते हे की मी तुम्हाला जे आज्ञा दिली आहे ते त्यांना पाळावयास शिकवा.
I've said it before. That word observe is Very important.
आणि मी अगोदरच सांगितलं आहे की जो पाळणे किंवा त्या ठिकाणी जो शब्द जो वापरण्यात आलेला आहे त्याचा अर्थ जो आहे तो काय आहे.
It's intentionally there, no?
आणि तो एक हेतू पुरस्पर त्या ठिकाणी टाकण्यात आलेला शब्द आहे.
It means to guard, it means to protect.
आणि मग त्याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी त्याचं संरक्षण करणे किंवा त्या ठिकाणी त्याला सांभाळणे.
Jesus is not just saying teach him to know the commandments. That's not what Jesus said.
येशू ख्रिस्त या ठिकाणी त्यांना हे सांगत नाही की ज्या आज्ञा आहेत त्या त्यांना शिकवा, त्यांना पाळायला शिकवा.
He's not saying teach him to memorize the doctrines.
आणि या ठिकाणी येशू ख्रिस्त त्यांना हे देखील शिकवत नाही की जे सिद्धांत आहेत ते त्यांना पाठ करायला शिकवा.
Teach him to observe, teach him to know, teach him to guard, teach him to protect, teach him to do what I have commanded. येशू
ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांना सांगत आहे की जे काही मी तुम्हाला सांगितलं आहे, जे काही शिकवलं आहे ते त्या ठिकाणी त्यांना पाळावा शिकवा, त्यांना त्याचं संरक्षण करावा शिकवा आणि त्यांना ते करावा शिकवा.
In our job in making disciples, we have to invest our lives in people so that they will be able to teach others also. We are investing our time so that they will live their lives for the glory of God.
आणि मग आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी शिष्य बनवतो त्यावेळेस आपण आपलं स्वतःचं जीवन त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे, गुंतवणूक करणं गरजेचं आहे की जेणेकरून जे काय आपल्याला माहित आहे आपण ते त्यांना शिकवू शकतो की जेणेकरून ते देखील त्या ठिकाणी प्रभूच्या इच्छेप्रमाणे जीवन जगू शकतो.
We need to teach people to live out the things that God has commanded, not just to know them in our heart, in their hearts, in their minds, but to live them out in their lives.
आणि मग त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या शिष्यांना ज्यावेळेस आपण शिष्य बनवू त्यावेळेस त्यांना फक्त जे आज्ञा आहे ते त्यांच्या डोक्यामध्ये घालून ठेवायला सांगितलेलं नाहीये, तर त्या ठिकाणी ते त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्या लागूकरण करून त्याप्रमाणे जीवन जगणं गरजेचं
आहे.
आपलं काम आहे.
This is the challenge and the application that Jesus is making here.
आणि मग हे या ठिकाणी आव्हान आणि लागूकरण या ठिकाणी येशू ख्रिस्त या वचनांमध्ये करत आहे.
Faithful servants who are really doing the work of the Lord are those who are teaching others to live their lives for the glory of God.
आणि मग विश्वासू दास तोच आहे जो इतरांना त्या ठिकाणी देवाच्या इच्छेप्रमाणे जगाव्यास शिकवत आहे, सांगत आहे.
This passage is not talking about living our lives for ourselves but for other people's well-being, no?
आणि मग हा शास्त्र उतारा केवळ आपल्या पुरतच केंद्रित असा नाहीये, तर इतरांना त्या ठिकाणी त्याने तो शिकवण्याकरिता त्यांना देखील त्याप्रमाणे चालण्याकरिता गरजेचं आहे.
And that means picking up the phone and finding a brother or sister in Christ who is struggling to live out the commandments of God, no?
त्याचा अर्थ हा आहे की आपला फोन घेणे आणि जे भाऊ किंवा जी बहीण त्या ठिकाणी समस्येमधून जात आहे त्यांच्याशी बोलले, त्यांना सांत्वन देणे.
I think sometimes the technology that we have at our fingertips takes away the personal touch and really hinders us from fulfilling this command.
आणि मग जे काही टेक्नॉलॉजी आज आपल्याकडे आहे त्याच्याद्वारे कदाचित मला असं वाटतं की ती आपल्याला जी आज्ञा या ठिकाणी देऊ केलेली आहे तिच्यासाठी एक अडखळण अशी बनली आहे.
Now thought about this long and hard, so I'm not just preaching to you, I've been preaching to myself the whole week, okay?
आणि मग ही गोष्ट मी काय डायरेक्ट तुम्हाला सांगत नाही, परंतु जी गेल्या हफ्त्याभरामध्ये मी माझ्या स्वतःला तिचा तो संदेश देत आहे.
Sometimes it's so easy just to send a text. But it's so difficult to actually make a phone call and talk to somebody, no?
आणि मग एक हे ज्या एखाद्याला एखादा मेसेज टाइप करून पाठवणं आपल्याला सोपं वाटतं, परंतु फोन उचलून त्याला फोन करणं हे कठीण वाटतं.
We become lazy, no? We just copy and paste a nice little quotation by Charles Spurgeon and we send it to somebody. I've done my job, I'm ministering, no?
आणि मग त्या ठिकाणी आपल्याला असं खूप सोपं वाटतं की चार्ल्स स्पर्जनचा एखादा कोटेशन घ्यायचा, संदर्भ घ्यायचा आणि तो टाकायचा ग्रुपवर आणि म्हणायचं की मी माझं काम केलेलं आहे, मी माझी सेवा केलेली आहे.
Rather than going to the person face to face and say, listen, I see there's a problem, I see there's a need in your life, how can I help?
आणि मग त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी ते न करता समोरासमोर जाऊन त्या व्यक्तीला भेटणं गरजेचं आहे, त्याला विचारणं गरजेचं आहे की मला तुझ्या जीवनामध्ये ही समस्या दिसत आहे की कशा रीतीने मी तुला यामध्ये सहाय्य करू.
I really think we're lacking in this area, Nashik Baptist Church.
नाशिक बॅप्टिस्ट मंडळी जी आहे ती या भागामध्ये अपयशी ठरत आहे.
I think we're struggling with personal relationships.
आणि मला असं वाटतं की त्या ठिकाणी जी वैयक्तिक अशा प्रकारचं जे नातं आहे ते जे नातं आहे त्यामध्ये आपण समस्येतून जात आहोत.
The Bible says greet each other with a holy kiss. Sometimes we don't even greet each other, we don't even say hello, never mind the holy kiss, no?
आणि मग पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की पवित्र चिंबनाने एकमेकांना तुम्ही त्या ठिकाणी भेट त्यांना भेटा परंतु ते बाजूला राहू द्या परंतु आपण पाहतो की एकमेकांना आपण भेटत देखील नाही.
मला नोटिस इन द मॉर्निंग ऑन द व्हॉट्सअप ग्रुप गुड मॉर्निंग आई सी कपल ऑफ पीपल से दॅट ना.
आणि मग मी पाहतो व्हॉट्सअप ग्रुपवर की कुणीतरी काही लोक त्या ठिकाणी गुड मॉर्निंग पाठवतात.
नॉट सम पीपल नेव्हर रिस्पॉन्ड ना.
आणि मी बघतो की काही लोक त्या ठिकाणी कुठलाही प्रतिसाद देत नाही.
And sometimes I wonder, you know, if that's useful. Kakash and I, we had that conversation. Maybe we should stop the WhatsApp group completely, no?
And I'm pastor Gareth, and I'm that ekani. Ato vichar kela ki apun to jo group ahe to bandh karun takuya.
I mean, why don't we just pick up the phone and say good morning, no?
And I'm ka apun that ekani phone ghyun that ekani ekadala good morning bolule.
I mean, we think we're doing our duty by just putting a little thumbs up, no?
आणि मग आपण बरेच वेळा असं वाटतं की ज्यावेळेस आपण थम्स अप दाखवतो आणि म्हणतो की आपण आपलं काम केलं नाही.
आय मीन इज इट रियली मिनिस्टरिंग टू द बॉडी? आय एम जस्ट आस्किंग अ क्वेश्चन, आय एम पुटिंग इट आउट देयर. ओके.
आणि मग अशा प्रकारे आपण मंडळीची किंवा शरीराची सेवा करतो का? आणि हे प्रश्न मी त्या ठिकाणी समोर मांडत आहे.
इज टेक्नॉलॉजी मेकिंग अस लेझी? इज टेक्नॉलॉजी बिकम आवर मास्टर व्हेन इट्स सपोज्ड टू बी आवर सर्वंट?
आणि मग त्या ठिकाणी जी टेक्नॉलॉजी आहे ती आपली सेवक असण्याऐवजी ती आपलं त्या ठिकाणी मालक किंवा आपलं धनी होऊन बसलेली आहे.
I'm going to write an article this week about it. And I'm going to put it on Facebook on the technological social website, okay? So please read that, okay?
आणि मी एक त्याच्यावर लेख लिहिणार आहे आणि तो फेसबुकवर टाकणार आहे. टेक्नॉलॉजिकल सोशल वेब.
या व्हॉटएव्हर. ओके. सो आय एम नॉट सेइंग टेक्नॉलॉजी इज रॉंग, बट वी नीड टू बी केअरफुल हाऊ वी यूज इट.
आणि मी असं म्हणत नाही की जे काही टेक्नॉलॉजी आहे ती चुकीची आहे, परंतु आपण तिचा उपयोग कसा करत आपण ते बघणं गरजेचं.
एज सून एज वी स्टार्ट टू रिप्लेस पर्सनल रिलेशनशिप and we're hiding behind a digital screen rather than going to somebody's house, rather than visiting somebody in need, then we are not ministering the way Christ wanted us to, no?
आणि मग ज्या प्रकारे ख्रिस्ताने आपल्याला सांगितलं आहे की मग जी ख्रिस्ताची इच्छा आहे की कशा प्रकारे आपण मंडळीची किंवा शरीराची सेवा करावी ती केल्याच्या द्वारे होणार नाही. ज्यावेळेस आपण जे डिजिटल स्क्रीन आहे त्याच्या मागे उभा राहून इतरांशी बोलू, वैयक्तिक कुठल्या प्रकारचं नातं न ठेवतात.
There's no doubt in my mind that the Lord is allowing us as a church to go through much trials at the moment.
आणि मग मला कुठल्याही प्रकारची शंका नाहीये की देव आपल्याला आपल्या मंडळीला त्या ठिकाणी बऱ्याचशा कठीण परिस्थितीतून घालून जात आहे.
There are people struggling in our church at the moment.
आणि मग आपल्या मंडळीमध्ये लोक आहेत जे सध्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी समस्येतून जात आहे.
There are people suffering.
तिथे लोक आहेत जे दुःखावस्थेतून जात आहेत.
And how are we responding to this?
आणि मग या सर्व गोष्टींना आपण कशा रीतीचा प्रतिसाद देत आहोत?
Are we being faithful?
आपण त्या ठिकाणी विश्वासू असे आहोत का?
Are we going to be ready when the Lord returns? Are we going to be found wanting?
आणि मग त्या ठिकाणी प्रभू येण्याविषयी आपण तयार आहोत का? आपण आपल्या गोष्टींमध्ये गुरफटलेलो आहोत?
Do we think too much about ourselves or our problems and our concerns too much that we're not willing to step out the door and to go visit somebody who else is in need?
आणि मग आपण आपल्या स्वतःमध्ये एवढे स्वकेंद्री होऊन एवढे व्यस्त झालेलो आहोत की आपल्याला त्या ठिकाणी वेळ नाहीये की एखाद्या बंधूला किंवा बहिणीला जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या दरवाज्यात जाऊन त्यांना भेटण्याविषयी.
I mean, are we telling others about Jesus Christ? Are we even making disciples? Do we even care about the kingdom of God?
मग आपण त्या ठिकाणी इवन येशू ख्रिस्ताची जी सुवर्ता आहे ती लोकांना सांगत आहोत का? त्याचे शिष्य बनवत आहोत का? आपल्याला येशू ख्रिस्ताचं राज्य वाढावं याविषयी चिंता जरी आहे का?
फर्स्ट मेकिंग द डिसायपल्स इज नॉट इझी.
आणि मग लक्षात असू द्या की शिष्य बनवणं हे सोपं नाहीये.
युअर डिसायपल्स विल फेल यू, दे विल लेट यू डाउन.
आणि मग तुमचे शिष्य त्या ठिकाणी तुम्हाला अपयशी ठरवतील, ते तुम्हाला खाली आणतील.
दॅट डझंट मीन वी गिव्ह अप. ओके.
मग त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मग त्या गोष्टी सोडून द्यावा.
दॅट डझंट मीन वी स्टॉप इन्व्हेस्टिंग इन देम.
मग याचा अर्थ असा नाही की आता आपण त्यांच्यामध्ये गुंतवणूक करणं थांबवावं. दॅट
डझंट मीन वी जस्ट राइट देम ऑफ एंड डू नथिंग. दॅट्स नॉट what it means to be a faithful servant.
त्याचा अर्थ असा नाहीये की आपण आता त्यांना आपल्या जीवनामधून काढून टाकावं आणि ते त्या पवित्र शास्त्र आपल्याला त्याच्याविषयी शिकवत नाही.
We need to teach him how to live the gospel in their lives, not just teach him knowledge. We need to teach him how to apply the truth in their daily lives.
आणि मग ते सत्य जे आहे ते आपण फक्त त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये शिकून किंवा डोक्यात घालण्यापुरतंच त्यांना शिकू नये, तर ते त्यांच्या जीवनामध्ये ते जगण्याकरिता त्यांना शिकवणं गरजेचं आहे.
Jesus is saying, when I come, faithful servants, are you going to be ready?
येशू ख्रिस्त म्हणत आहे की ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस तुम्ही विश्वासू जे कारभारी आहात ते तयार असाल का?
Are we ready, Nasik Baptist Church?
आणि मग नासिक बॅप्टिस्ट चर्च तुम्ही तयार आहात का?
Are we living in such a way that the Lord will find us encouraging each other.
आणि मग देव आपल्याकडे ज्यावेळेस पाहिल त्यावेळेस आपल्याला तो अशा रीतीचा व्यक्ती किंवा अशा प्रकारची मंडळी बघेल का जी एकमेकांना प्रोत्साहन देणारी आहे.
When the Lord returns, will he find us as a church serving each other, helping each other in times of need?
ज्यावेळेस प्रभू पुन्हा येईल त्यावेळेस तो नाशिक बॅप्टिस्ट मंडळीला त्या ठिकाणी एकमेकांची सेवा करत असताना एकमेकांची मदत करत असताना ज्यावेळेस ते दुःखाच्या किंवा कठीण परिस्थितीमधून जात आहे त्यावेळेस ते काळजी करत असताना तो बघेल का?
When the Lord returns, will he find us denying ourselves and living for others? When the Lord returns, will he find us denying ourselves, living for him by serving others?
आणि मग ज्यावेळेस प्रभू येईल त्यावेळेस तो आपल्या स्वतःचा आपण स्वत्याग करून प्रभूच्या गौरवासाठी इतरांची सेवा करताना तो आपल्याला बघेल का?
Life is about knowing Christ and sharing Christ. We know that. I hope you know that by now.
आणि मग आपलं जीवन जे आहे ते त्या ठिकाणी येशू ख्रिस्तावर आशा ठेवून त्या ठिकाणी इतरांना सुवर्त सांगण्याविषयीचं आपलं जीवन आहे हे तुम्हाला समजलं असेल अशी माझी आशा आहे.
We as a church are committed to see the glory of God here in Nashik and to the rest of the regions of this world, no?
आपण ती मंडळी आहो का जी त्या ठिकाणी देवाचं गौरव हे संपूर्ण नाशिक मध्ये आणि त्याचप्रमाणे इतर भागामध्ये देखील व्हावं आपली अशी आशा आहे का?
I mean, do you get excited? Does it tickle your senses when somebody turns to Christ and follows him as their Lord and Savior?
मग ज्यावेळेस तुम्ही ही गोष्ट अनुभवता का ज्यावेळेस एखादा व्यक्ती त्या ठिकाणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून येशू ख्रिस्ताच्या मागे चालतो त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये आनंद होतो का?
Does it bore you, no?
का त्या ठिकाणी तुम्हाला ती गोष्ट कंटाळवाणी वाटते?
Are you excited to see people growing grace and being built up from every tribe and every tongue and every nation worshiping Jesus?
तुम्हाला या गोष्टीमध्ये आनंद आहे का की वेगवेगळ्या वंशातले वेगवेगळ्या पंथातले लोक त्या ठिकाणी कृपेमध्ये वाढत आहे आणि येशू ख्रिस्ताच्या मागे चालून त्याची भक्ती करत आहे?
This is how we should be living, Nashik Baptist Church.
या प्रकारचं जीवन नाशिक बॅप्टिस्ट मंडळीने जगणं गरजेचं आहे.
1 John 4:20 says, if anyone says I love God and hates his brother, is a liar.
आणि मग त्या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या यावनेचा चौथा अध्याय आणि वचन 21 मध्ये जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी ही त्याची आज्ञा आहे. ओके, मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तर तो लबाड आहे.
A family cares about okay. each other, no?
कुटुंब जे आहे ते एकमेकांविषयी काळजी करतं.
A family shouldn't just be thinking about themselves.
आणि आपण पाहतो की कुटुंब स्वतःपुरतच त्या ठिकाणी विचार करू नये कुटुंबात.
To love Christ is to love other Christians.
आणि मग येशू ख्रिस्तावर प्रेम करणं म्हणजे इतर ख्रिस्ती जे आहे त्यांच्यावर प्रेम करणं.
So are we ready?
मग प्रश्न हा आहे की आपण तयार आहोत का?
Or is there some improvements we need to be making?
का त्या ठिकाणी आणखी काहीतरी आपल्याला बदल करून आणणं गरजेचे आहे का?
By God's grace, may he enable us to answer this question with integrity, no?
आणि मग देवाची कृपा आपल्याला सहाय्य करो की या प्रश्नांची उत्तर आपण प्रामाणिकपणे द्यावे.
I hope we can say yes, we are living to serve the Lord Jesus and his gospel.
देवाची कृपा आपल्याला सहाय्य करो हे बोलण्यासाठी की होय आम्ही देवाच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी जीवन जगत आहोत.
Let us pray.